नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। विकसित भारत 2047 हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकार महत्वाची भूमिका पार पाडू शकतात असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नवव्या बैठकीत ते आज बोलत होते। यावर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य विकसित भारत 2047 असून त्याच्या ध्येयधोरणांच्या मसुद्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल, विशेष निमंत्रित आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष तसंच सदस्य उपस्थित होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। या कार्यक्रमाचा हा 112वा भाग आहे। हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच newsonair.government.in हे संकेतस्थळ आणि newsonair या मोबाईल एपवरून थेट प्रक्षेपित केला जाईल। आकाशवाणी, दूरदर्शन, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनल्सवरूनही कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आपण ऐकू शकाल। आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपाची चर्चा पुढे जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला। राज्यात नवी मुंबईच्या बेरापूरमधल्या सेक्टर 19 मधल्या शहाबाज गावातली एक 3 मजली इमारत आज पहाटे कोसळून यात तिघांचा मृत्यू झाला आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं आवश्यक मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत। दरम्यान हवामान विभागानं आज मुंबईला येलो अलर्ट तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज होणार आहे। श्रीलंकेतल्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल। सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।